आकाशवाणी नागपूर, मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नववर्षाचं देशभरात उत्साहात स्वागत. नववर्षानिमित्त अनेक मंदिरात भाविकांची गर्दी. नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अपक्ष अर्ज मागे घेतील असा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज सुरुवात. ज्येष्ठ लेखिका डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्या होणार औपचारिक उद्घाटन. आणि गोंदिया वगळता विदर्भात किमान तापमानात किंचित वाढ. आता सविस्तर बातम्या. नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण वर्ष चांगलं जावं यासाठी नागपूरकरांनी नववर्षाची सुरुवात नागपुरातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर इथं जाऊन दर्शनानं केली. गणेश टेकडी मंदिरात नववर्षानिमित्त फुलांचा आकर्षक देखावा आणि मंडपाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी टेकडी मंदिरात दाखल होत आहेत. तर गोंदियामध्ये सुद्धा नागराधाम मंदिरातील पंचमुखी शिवलिंगाच्या दर्शनासाठी तसंच सिव्हिल लाईन भागातल्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची मोठी रांग लागली होती. वाशिम शहरातील संकल्प आणि सहयोग फाउंडेशन या सामाजिक संस्थांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाशिम शहरातील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलं. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्यासह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून माल्यार्पण करण्यात आलं. वर्षाच्या अखेरच्या दिवशी आलेल्या भागवत एकादशीनिमित्त पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात 1 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतलं. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पैठणमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले आहेत. मराठवाड्यासह राज्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतील असा विश्वास महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. भाजपाचे कार्यकर्ते पक्षाच्या विजयासाठी कटिबद्ध आहेत. काही कारणांमुळे नाराज झालेले कार्यकर्तेही शेवटी पक्षासाठीच काम करतील. अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सर्वांशी चर्चा करण्यात येणार असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असंही बावनकुळे म्हणाले. स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं बनत असली तरी महायुती म्हणून आम्ही कायम आहोत असं प्रतिपादन बावनकुळे यांनी केलं.
संकेत महायुतीचाच आहे. स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी किंवा तिथल्या शिवसेना भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही. पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे, राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पण स्थानिक लेवलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खाली स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं. त्यामुळे कधी कधी महायुती त्या ठिकाणी तुटलेली आहे. तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू.
दरम्यान नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व 151 उमेदवारांची आणि निवडणूक संचालन समितीची बैठक भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत निवडणुकीसंदर्भात सर्व उमेदवारांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आलं. राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं सर्व महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली. त्यानुसार राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या एकूण 893 प्रभागांमधून 2,869 जागांसाठी 33,606 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. दरम्यान अमरावती महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसअखेर 7ही झोनमध्ये 87 जागांसाठी सुमारे उमेदवारांनी 833 नामांकनं दाखल केली होती. यापैकी 7ही प्रभागातून 14 उमेदवारांचं नामांकन विविध कारणांमुळे बाद झालं असून आता रिंगणात 819 उमेदवार कायम आहेत. चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची 5 कार्यालयं मिळून 584 अर्ज अंतिमरित्या स्वीकारण्यात आले. यातील 562 उमेदवारांचं नामांकन वैध तर 22 जणांचं नामांकन अवैध ठरलं आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेतील छाननीच्या वेळी प्रभाग सहा मध्ये अन्य स्पर्धक पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख यांच्या बिनविरोध निवडणूक निश्चित झाली आहे. माघारीनंतर त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सरलेलं 2025 हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्वाचं ठरलं. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2025 या वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई तर झालीच, पण खेळांमध्ये विक्रमी सरकारी गुंतवणूक, महत्वाच्या धोरणात्मक सुधारणा आणि विस्तारित पायाभूत सुविधांनी भारतीय क्रीडा विश्वात नव्या युगाचा पाया रचला. केंद्र सरकारनं 2025-26 या वर्षात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासाठी 3,794 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली. जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 मंजुरी दिली. या नवीन धोरणात भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्यासाठी दीर्घकालीन योजना तसंच 2036 भारतात ऑलिम्पिक भरवण्यासाठीच्या धोरणांचा समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा 2025 लागू करण्यात आला, त्यामुळे या सुधारणांना आणखी गती मिळाली. क्रीडा संस्थांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार लागू असलेल्या आचारसंहितेचं पालन करणं, महिला अल्पवयीन खेळाडू तसंच दिव्यांग खेळाडूंच्या वैयक्तिक संरक्षणासाठीचं सुरक्षित क्रीडा धोरण स्वीकारणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं. नोव्हेंबर महिन्यात भारतानं 2030 होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद देखील मिळवलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
सातारा इथं होणाऱ्या 4 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज सुरुवात झाली. आज दुपारी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, डॉ तारा भवाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यानंतर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र प्रयत्नशील राहावं असं मत डॉ भवाळकर यांनी यावेळी व्यक्त केलं. उद्या साहित्य संमेलनाचं औपचारिक उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लेखक विश्वास पाटील समारंभाला उपस्थित राहतील. पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं आज शौर्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे. विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 5,000 पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 पोलीस टॉवर, 10 ड्रोनची या ठिकाणी नजर असणार आहे. जिल्हा प्रशासनानं अनुयायांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दरम्यान नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या वतीनं भीमा कोरेगाव शौर्य दिन अभिवादन सोहळ्याचं आयोजन दीक्षाभूमी परिसरात करण्यात आला आहे. व्हीएनआयटी नागपूरसह विविध संस्थांच्या संयुक्त सहभागाद्वारे विदर्भातील ग्रामीण भागात बायोगॅस प्रकल्प वितरण आणि अंमलबजावणी उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यांना ज्ञान भागीदार म्हणून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे. हा उपक्रम संपूर्ण विदर्भात राबवण्यात येणार आहे. हवामान. गोंदिया इथं सातत्यानं निचांकी किमान तापमानाची नोंद होत असून आज देखील 8.5° इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र किमान तापमानात किंचितची वाढ झाली आहे. भंडारा इथं 10, नागपूरमध्ये 10.2, अमरावती इथं 11, वर्धा इथं 11.8, गडचिरोली इथं 11.4, यवतमाळ इथं 12 तर चंद्रपूर इथं 13.5 इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. पश्चिम विदर्भात वाशिम इथं 10.8 इतकं किमान तापमान आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नववर्षासह देशभरात उत्साहात स्वागत. नववर्षानिमित्त अनेक मंदिरात भाविकांची गर्दी. नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अपक्ष अर्ज मागे घेतील असा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज सुरुवात. ज्येष्ठ लेखिका डॉ मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्या होणार औपचारिक उद्घाटन. आणि गोंदिया वगळता विदर्भात किमान तापमानात किंचित वाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.